लेवी अध्याय 23. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, परमेश्वराने नेमलेले सण पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे, ते माझे नेमलेले पवित्र सण आहे. 6 दिवस कामकाज करावे, परंतु 7वा दिवस विसाव्याचा शब्बात दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय. या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बात असावा. परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे. ते हे 14व्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्लांडण सण आहे. त्याच निसान महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही 7 दिवस बेखमीर म्हणजे खमीर न घातलेली भाकर खावी. सणाच्या 1व्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. 7 दिवस तुम्ही परमेश्वराकरता अग्नित हव्य अर्पावे आणि 7व्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी काही काम करू नये. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल. त्यावेळी पिकाच्या 1ल्या उपजातील पेंढी तुम्ही याचकाकडे आणावी. याचकाने ती पेंढी शब्बताच्या 2ऱ्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी, म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बताच्या 1ऱ्या दिवशी ती याचकाने ओवाळावी. पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा 1 वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे. तुम्ही त्याबरोबर तेलात मळलेल्या त्या 2 दशमांश सपीठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. आणि त्याबरोबरच पेयार्पण म्हणून 1/4 हीन द्राक्षारस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल. त्या दिवसापर्यंत 9व्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये. तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील. तुम्ही शब्बात दिवसाच्या 2ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून 7 शब्बात दिवस मोजावे. 7व्या शब्बात दिवसानंतर 2ऱ्या दिवशी येणाऱ्या 50व्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरता 9वे अन्नार्पण आणावे. त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून 2 दशांश एफाभर मैद्याच्या खमीर घालून भाजलेल्या 2 भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या. परमेश्वराकरता हे 1ल्या उपजाचे अर्पण होय. 1 गोऱ्हा 2 मेंढे व प्रत्येकी 1 वर्षाची 7 नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल. आणि पापार्पणासाठी 1 बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी 1 वर्षाची 2 नर कोकरे अर्पावीत. याचकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यासह परमेश्वरासमोर ओवाळावी. ती परमेश्वराकरता पवित्र आहेत. ती याचकाच्या वाट्याची व्हावी. त्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. तुम्ही कोणतेही काम करू नये. तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय. तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कानाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्वा वेचू नका. गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ते राहू द्या. मी तुमचा देव परमेश्वर आहे. आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, 7व्या महिन्याचा 1ला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा. त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही करणे फुंकावे. तुम्ही कोणतेही काम करू नये, तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, सातव्या महिन्याचा 10वा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा. त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. काही न खाता आपल्या जीवास दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पणे अर्पावी. त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करू नये, कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर याच्या समोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जीवास ताडण करून आपल्याला नम्र करणार नाही, त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे. त्या दिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले, तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन. तुम्ही अजिबात कसलेही काम करू नये. तुम्ही जेथे कुठे राहत असाल, तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम होय. तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बात दिवस व्हावा. त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जीवास ताडण करावे व नम्र व्हावे. त्या महिन्याच्या 9व्या दिवसाच्या संध्याकाळपासून सुरुवात करून तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा. परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, इस्रायल लोकास सांग, 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसपर्यंत परमेश्वराकरता मंडपाचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कसलेही काम करू नये. 7 दिवस परमेश्वरास अर्पणे अर्पावी. 8व्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत. त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत. त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतिर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे. परमेश्वराच्या नेहमीच्या शब्दात पालनाशिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत. तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडण्याची अर्पणे. तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्यात 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसापर्यंत परमेश्वराकरता सण पाळावा. त्यातील पहिला दिवस व 8वा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळुंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर याच्या समोर 7 दिवस उत्सव करावा. प्रत्येक वर्षी 7 दिवस परमेश्वराकरता हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही 7 दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे. जन्मापासून जे इस्रायल आहेत त्या सर्वांनी मांडवात राहावे. म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकास मिस्र देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तेव्हा याप्रमाणे परमेश्वराने नेमलेले सण मोशेने इस्रायल लोकास कळवले.